आकाशात गरुड जसा उंच भरारी घेतो तशीच डॉक्टर बाबासाहेबांनी ज्ञानाकाशात उंच उंच भरारी घेऊन ब्रह्मर्षी म्हणून ख्याती मिळविली. त्यांची बुद्धी तीक्ष्ण चतुरस्त्र होती. बुद्धीचे अनेकविध पैलू एकाच व्यक्तीत दिसणे ही अद्वितीय गोष्ट आहे. ज्ञानाच्या विविध शाखांचा त्यांनी गहन अभ्यास केला. त्यांचा पहिला निबंध होता हिंदुस्थानातील जाती, तर दुसरा होता हिंदुस्थानातील शेती सुधारणा, अर्थशास्त्रावर रुपयाची समस्या या विषयावर प्रबंध लिहून मान्यता मिळविली. 2 वर्षातच त्यांनी अर्थशास्त्रात आपल्या बुद्धीची चमक दाखविली. पदव्यांची तर त्यांनी मालिकाच गुंफली. MA, PhD, DSC लंडन, बार एट लॉ, LLD याशिवाय डे लिट ही पदवी देऊन त्यांचा आदर करण्यात आला. मध्यंतरी बडोद्यास आलेला किळसवाणा अनुभव, माणुसकी शून्य मानहानिकारक वागणुकीमुळे नोकरीवर लाथ मारणारा चित्त थरारक प्रसंग, अशा उत्तुंग प्रतिभेचा विद्वान वाचनात न रमला तरच नवल. बाबासाहेबांचं वाचन वेड प्रसिद्ध आहे. शेकडो पुस्तकं त्यांच्या संग्रही होती. वाचन, मनन, चिंतन हे नित्याचे व्यवहार. बाबासाहेब उत्तम वक्ता होते. साधी शैली, धारदार भाषण, व्यासपीठ कुठलंही असो ते गाजणारच, म्हणूनच त्यांना सभारत्न म्हणून गौरवित. भिवानं आपल्या पित्याचं ऋण पुरेपूर फेडलं. पुढील भागात ऐकूया हिंदू धर्माच्या मनोऱ्याची कथा.
महामानवाची ही गाथा, महामानवाची ही गाथा, संगर कथा मानवी व्यथा, महाकाव्याचा नेता आमचा, महाकाव्याचा नेता आमचा, शिल्पकार नव्या भारताचा, नवा इतिहास मानवाचा. लाखात जन्म घेई एक, लाखात जन्म घेई एक, तेज अलौकिक जगी लौकिक, सूर्य जणु सूर्य मंडलात, सूर्य जणु सूर्य मंडलात, प्राणशक्तीचा महास्रोत, समतेचा फेकी प्रखर झोत. युगा युगात प्रगट तो एकदाच भुवन, युगा युगात प्रगट तो एकदाच भुवन, महामानव विश्व मानव अवतरे थोर, थर थरली धरणी करणी पडता बुबकार, बुबकार करण्या उद्धार, बुबकार करण्या उद्धार, उद्धार करण्या परिहार, डॉक्टर आंबेडकर थोरांचे थोर. थोरवी गातो आम्ही त्याची, थोरवी गातो आम्ही त्याची, महापुरुषाची भारत रत्नाची, सहस्रावधी पैलू रत्नात, दलित उद्धार हाच नित त्यात, प्रभाकर अर्पी कवन पुष्पास. आता ऐका मनोऱ्याची कथा, आता ऐका मनोऱ्याची कथा, पुरातन प्रथा मनाची व्यथा, मनोरा असे दई न्यारा, मनोरा असे दई न्यारा, डोलारा पोकळ असे सारा, झाले समाजाचे 3-13. गाजत तो डंका देशाचा साऱ्या दुनियेत, गाजत तो डंका देशाचा साऱ्या दुनियेत, अभिमान धर्माचा आम्हा हिंदू लोकात, अभिमान धर्माचा आम्हा हिंदू लोकात, आम्हा वाटे फक्त आम्ही श्रेष्ठ साऱ्या जगतात, आम्हा वाटे फक्त आम्ही श्रेष्ठ साऱ्या जगतात, प्रत्यक्ष स्थिती काय घ्यावी जरा ध्यानात, ज्ञानात घ्यावी जरा हिंदू धर्माची गत, ज्ञानात घ्यावी जरा हिंदू धर्माची गत, त्या बिगर नाही बघा तुमची आमची धडगत, त्या बिगर नाही बघा तुमची आमची धडगत, हिंदू माहेर घर जगभर दई प्रख्यात, हिंदू माहेर घर जगभर दई प्रख्यात, विषमता नांदते इथे रोम रोमात, विषमता नांदते इथे रोम रोमात, धाडी मावशी भिनले भेदभाव जाती जातीत, उच्च नीच भावात हो विष, उच्च नीच भावात विष, विष भिरल रोम रोमात, विष भिनल रोम रोमात, धोंबे कई कास पिडा देशात, विविधता लेण धर्मात असे सुंदर, विविधता लेण धर्मात असे सुंदर, विषमता धर्मावर असे काळी माघोर, विषमता धर्मावर असे काळी माघोर, वागणुकीत फेर फार घाव काळ जावर, धर्मात हेच काशील, धर्मात हेच काशील, धर्मात हेच काशील, शिलवंता शोभे काढील, शिलवंता शोभे काढील, सांगाव बर हाजी, हिंदू समाज हा उंच मनोरा, हिंदू समाज हा उंच मनोरा हो, हिंदू समाज हा उंच मनोरा, मजले यादा अगणित, मजले यादा अगणित, जितक्या जाती तितके मजले, जितक्या जाती तितके मजले, उंची मापिती जातीत, साधा सुधा हा नसे मनोरा हो, साधा सुधा हा नसे मनोरा, विचित्र याची घडणूक, चिठी विना हा न्यारा मनोरा, चिठी विना हा न्यारा मनोरा, मजल्या मजल्या तस अडणूक, एका मधुनी दुसऱ्या मजल्या मधी, एका मधुनी दुसऱ्या मजल्यामध्ये, जाण्यासाठी नच मार्ग, जाण्यासाठी नच मार्ग, त्या मजल्यामध्ये तुम्ही जन्मला, त्या मजल्यामध्ये तुम्ही जन्मला, तिथून गाठावा स्वर्ग, मजल्यातील किसम कितीही दायक अथवा गुणीजन, मज्जाव त्यासी वरच्या मजल्यावर, मज्जाव त्यासी वरच्या मजल्यावर, कुजून जाती शिलवान, वरच्या मजल्यातील असो नालायक, वरच्या मजल्यात असो नालायक, शील भ्रष्ट वा गुणहीन, छाती कुणाची खाली खेचण्या, छाती कुणाची खाली खेचण्या, नत दष्ट करीती चैन, वारे मनोरा न्यारा न्यारा, वारे मनोरा न्यारा न्यारा, जनी अनोखा तो एक, जगी अनोखा तो एक, गंध नसे या समानतेचा, गंध नसे या समानतेचा, भेदभावाचा उद्रेक, घडण ही कच्ची मनोऱ्याची, घडण ही कच्ची मनोऱ्याची, विषमतेच्या पायावर साठी, गळचे पियात समतेची, गळचे पियात समतेची, निती भिंदी भेदभावाची, अशी न्याद्या मनोऱ्याची स्थिती, अशी न्याद्या मनोऱ्याची स्थिती, वर्णू मी किती आज भारती, नीच हा सदा कदा नीच, नीच हा सदा कदा नीच, विषमतेची कून गाठ हीच, विषमतेची कून गाठ हीच, आड वैर जाती जातीच नाही रोटी बेटी व्यवहार नाही रोटी बेटी व्यवहार संबंधाचं दार बंद याला पार दारापाशी काही जाती थांबणार दारापाशी काही जाती थांबणार इतर अस्पृश्य म्हणून ठरणार इतर अस्पृश्य म्हणून ठरणार यांच्या स्पर्शाने विटाळ होणार परके पडणा परा कोटीचा परके पडणा परा कोटीचा परके पडणा परा कोटीचा पृष्ठा पृष्ठांचा परिणाम याचा समाजा बाहेर फेकल्या जाती समाजा बाहेर फेकल्या जाती हिंदू धर्मात वर्ग करीती तीन वर्गात त्यांची गणती ब्राह्मण ब्राह्मण तर बहिष्कृत या तीन वर्गांचं गडबोळ तीन वर्गांचं गडबोळ ब्राह्मण्याने केला हाहाकार ब्राह्मण्याने केला हाहाकार पुरते देशाय वाटोळ भूदेव आम्ही उच्च साऱ्यामध्ये भूदेव आम्ही उच्च साऱ्यामध्ये देवा हा तुमचा धर्म धर्माचे रखवालदार आम्ही ज्ञान संचय हे मर्म सचेतन व असो अचेतन सचेतन व असो अचेतन परमेश्वर रूपे सारी लोका सांगे ब्रह्मज्ञान परी लोका सांगे ब्रह्मचारी तरी स्वतःच ढोंगी अनाचारी ज्ञान साधना मिरा सदादी हो ज्ञान साधना मिरा सदादी प्रसार नाही करणार धर्मतत्व हे महान ठरल धर्मतत्व हे महान ठरल ब्राह्मण झाले शिरजोर ब्राह्मणे तर झाले वंचित ब्राह्मणे तर झाले वंचित ज्ञान सत्ता नाही हातात ज्ञान सत्ता नाही हातात उन्नती त्यांची कुंठत दुःख कल्प त्यांच्या मनात दारिद्र्याची भर नाही त्यात दारिद्र्याची भर ना त्यात व्यापार उद्दीम शेती नौकरी यांच्या हातात व्यापार उद्दीम शेती नौकरी यांच्या हातात चरितार्थ चालविणे नसे त्या दुरापास्त विषमतेच्या विषावर समाजाची पुरी भिस्त विषमतेच्या विषावर समाजाची पुरी भिस्त बहिष्कृतावर आघात झाले जबरदस्त दुबेपणा दारिद्र आणि अति अज्ञान हा त्रिवेणी संगम असे बांधला छान संगमी बहिष्कृत सभा सदा डुंबत त्याच्यामुळे अंगी भिंदेली हीनता त्यात त्याच्यामुळे अंगी भिंदेली हीनता त्यात जाती भेद आणि मत्सर जाती भेद जाती मत्सर जाती भेद जाती मत्सर खरा अडसर साऱ्या देशभर खरे स्वातंत्र्य देशी नांदण्यास खरे स्वातंत्र्य देशी नांदण्यास उपाय एक फक्त आपल्या देशात विषमता नष्ट करा समयात कडाडली अशी भीमवाणी कडाडली अशी भीमवाणी थरथरे धरणी अलौकिक करती कार्य सूर्याचा उदय झाला क्रांती सूर्याचा उदय झाला स्वाभिमान प्रकाश किरण केला हक्कासाठी लढा सुरू झाला हक्कासाठी लढा सुरू झाला युगा युगात प्रगटतो एकदाच भुवन युगा युगात प्रगटतो एकदाच भुवन महामानव विश्व मानव अवतरे तोर थर थरली धरणी करणी पडता भुभुकाद भुभुकाद करण्या उद्धार उद्धार करण्या परिहार उद्धार करण्या परिहार डॉक्टर आंबेडकर तोरांचे तोर गातो आम्ही त्याची थोरवी गातो आम्ही त्याची थोरवी गातो आम्ही त्याची महापुरुषाची भारत रत्नाची सहस्रावधी पैलू रत्नात दलित उद्धार हात नित त्यात दलित उद्धार हात नित त्यात प्रभाकर अर्पी कवन पुष्पास
आता ऐका आगळा समाज क्रांतिकारक
महामानवाची ही गाथा महामानवाची ही गाथा संगर कथा मानवी व्यथान महाकाव्याचा नेता अमृतार महाकाव्याचा नेता अमृतार शिल्पकार नव्या भारताचा नवा इतिहास मानवाचा लाखात जन्म घेई एक लाखात जन्म घेई एक तेज अलौकिक जगी लौकिक सूर्य जणु सूर्य मंडलात सूर्य जणु सूर्य मंडलात प्राणशक्तीचा महास्रोत समतेचा फेकी प्रखर ज्योत युगा युगात प्रगटतो एकदाच भुवन युगा युगात प्रगटतो एकदाच भुवन महामानव विश्व मानव अवतरे थोर थर थरली धरणी करणी पडता भुभुकाद भुभुकाद करण्या उद्धार उद्धार करण्या परिहार डॉक्टर आंबेडकर तोरांचे तोर थोरवी गातो आम्ही त्याची थोरवी गातो आम्ही त्याची थोरवी गातो आम्ही त्याची महापुरुषाची भारत रत्नाची सहस्रावधी पैलू रत्नात दलित उद्धार हात नितदास दलित उद्धार हात नितदास प्रभाकर अर्पी कवन पुष्पास